अध्याय 2. तो जुन्या दिल्लीतील डिसेंबर महिन्यातील हिवाळा. पहाटेची वेळ होती. वातावरण अतिशय थंड होते. मी हिमालयातील साधू संतांच्या भेटीची योजना आखित होतो. एका जुन्या व्हिक्टोरियन बनावटीच्या इमारतीवर एक भित्तीपत्रक दिसले. विश्व योग संमेलन. हे संमेलन त्याच दिवशी सकाळी 9 पासून नवी दिल्लीत सुरू होणार होते. मी तेथे त्वरित गेलो. ख्रिस्तोफर हिल्स या एका ब्रिटिश योग्याने भारतावरील प्रेमापोटी हे भव्य प्रतिष्ठित संमेलन आयोजित केले होते. पुढचे 4 दिवस गुरु, योगी, लामा, पंडित आणि साधू यांचा जणू काही मेळाच भरणार असल्याचे सांगितले होते. हे सर्वजण आपापल्या कला इतरांसमोर सादर करणार होते. अनेक दशके वनात निवास केलेले काही योगी समाजासमोर येण्यास तयार झाले होते. सकाळपासून संध्याकाळपर्यंत 7 निरनिराळ्या ठिकाणी या योग्यांचा दर्शन सोहळा एकाच वेळी आयोजित करण्यात आला होता. मला नंतर समजले की या संमेलनात 800 योगी उपस्थित होते. माझ्या सद्भाग्यावर माझा विश्वासच बसत नव्हता. मी एका विशाल तंबूत गेलो. हिमालयाच्या पायथ्याशी वास्तव्य असणारे एक योगी लहान मुलांकरिता हटयोगाचे धडे देत होते. ती लहान मुले विविध आसने करून दाखवित होती. एक बालक आपला पाय गळ्याभोवती वेटाळून ओंकाराचा उच्चार करीत होता. एक मुलगा हातांवर उभा राहून पायांनी डोक्याला स्पर्श करीत होता. आणखी एक डोक्यावर निश्चल उभा होता. तर दुसऱ्या एकाने एका पायावर उभे राहून कमरेत वाकून दुसरा पाय डोक्यावरून पुढे आणला होता. सुमारे 11 वर्षे वयाच्या एका मुलाने कापडाची एक पट्टी गिळली आणि काही वेळाने कोथळा साफ करून ती पुन्हा बाहेर काढली. दुसऱ्या एका मुलाने नाक स्वच्छ करण्यासाठी एक मुलायम नळी नाकातून आत ढकलून तोंडातून बाहेर काढली होती आणि स्वच्छतेसाठी ती तो पुढे मागे करू लागला. लहान मुलांना या वयातच योग्य प्रशिक्षण दिल्यास ते किती सहजपणे करू शकतात हे पाहून मी थक्क झालो. मुले प्रात्यक्षिके दाखवित असताना त्यांचे गुरु प्रत्येक पद्धतीचा लाभ श्रोत्यांना समजावून सांगत होते. पहिल्या दिवशी लहान शरीरयष्टी अंगाने सडपातळ असे आग्नेय आशियातील एक बौद्ध भिक्खू मला भेटले. त्यांनी डोक्याचे मुंडन केले होते आणि भडक भगव्या रंगाची वस्त्रे परिधान केली होती. प्रसन्नतेने हसून त्यांनी आपला परिचय भिक्खू विवेकानंद असा करून दिला. परमेश्वर प्राप्तीचा ध्यास लागलेला माझ्यासारखा एक अमेरिकन तरुण पाहून त्यांना फार आश्चर्य वाटले. संमेलनाच्या निमित्ताने आमच्यात खूप जवळीक झाली. थायलंडमधील एका मठातील 1000 भिक्खूंचे ते प्रमुख होते. खूप लांबचा प्रवास करून संमेलनात सहभागी होण्याकरिता ते आले होते. 50 वर्षांहून अधिक वय असूनही ते एका तरुणाप्रमाणे उत्साही होते. आपल्या गोड थाई धाटणीच्या उच्चारात मला बौद्धमत समजावून सांगत होते. आम्ही दोघे संमेलनाच्या विविध ठिकाणी एकत्र फिरत होतो. या संमेलनाच्या वेळी मी प्रथम स्वामी राम यांची भेट घेतली. हिमालयन इन्स्टिट्यूटचे संस्थापक म्हणून ते ख्यातनाम होते. उंचा पुऱ्या राजेशाही थाटात चालणाऱ्या स्वामीजींनी स्वच्छ वस्त्रे परिधान केली होती. त्यांच्या मुखमंडलाभोवती तेजोवलय होते. त्यामुळे त्यांच्या सान्निध्यात येणारे लोक स्वाभाविकपणे आदर प्रकट करीत होते. त्यांचे डोळे गहिरे आणि काळे भोर तर डोक्यावरील चंदेरी केस अगदी खांद्यापर्यंत व्यवस्थित विंचरलेले होते. अन्य अनेक योग्यांप्रमाणे मला त्यांच्याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता लागली. त्यांच्या शिष्यांना विचारण्याव्यतिरिक्त मी त्यांच्याविषयी जे काही मिळेल ते वाचून काढले. त्यांचा जन्म 1925 हिमालयातील एका गावात झाला. बालपणापासून ऋषीमुनींच्या संगतीत ते हिमालयातील वनात वाढले. आपल्या भारदस्त आवाजात स्वामी राम म्हणाले की त्यांच्या गुरुंनी त्यांना हिमालयातील साधूंच्या ज्ञानाचा पाश्चात्य देशात प्रचार करण्याची आज्ञा दिली. गुरुजी म्हणाले, तू शर्थीने प्रयत्न कर. अहंकाराच्या आहारी जाऊन अथवा स्वार्थापोटी काही करशील तर तू यशस्वी होणार नाहीस. माझे तुला आशीर्वाद आहेत. तू निस्वार्थ बुद्धीने प्रेमापोटी आणि अहंकाराविना कार्य करशील तेव्हा तुला दिसेल की तुझ्या पाठीशी एक महान शक्ती आहे. मग तू कल्याणकारी कार्य करण्यामध्ये कधीच अयशस्वी होणार नाहीस. योग पद्धतीचे सामर्थ्य दाखवण्यासाठी स्वामी रामांनी अनेक अमेरिकन डॉक्टरांना सोबत आणले होते. स्वामीजींनी ध्यानक्रियेला आरंभ करताच त्या डॉक्टरांनी त्यांच्या शरीराला अनेक आधुनिक वैद्यकीय उपकरणे जोडली. त्यांनी ज्या काही अनेक गोष्टी प्रदर्शित केल्या त्यापैकी एक म्हणजे त्यांनी आपल्या एका हाताच्या डाव्या बाजूतील केवळ एका जागेचे तापमान 10 अंशांनी वाढवले. केवळ 50 सेकंदातच आपल्या हृदयाचे ठोके 1 मिनिटाला 74 वरून 52 पर्यंत खाली आणले. इतरांच्या विनंतीवरून विशिष्ट मेंदू लहरी उत्पन्न केल्या. एक वस्तू खोलीतील या भागातून त्या भागात हलवली आणि अंततः आपले हृदय पूर्ण बंद ठेवले. ध्यानक्रियेतून बाहेर पडल्यावर स्वामी रामांनी स्पष्ट केले, आपले संपूर्ण भौतिक शरीर आपल्या मनात असते. चेतनेवर नियंत्रण विकसित केल्यावर जडवस्तूवर मनाचे प्रभुत्व प्रस्थापित होत असते. तुम्ही बरेच काही जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा जे जाणता ते प्रत्यक्षात उतरवण्याची आवश्यकता आहे, त्याची साधना करणे आवश्यक आहे. दोन्ही हात जोडून ते पुढे म्हणाले, मी कोणी अतिमानव आहे हे दाखवण्याकरिता हे सर्व प्रदर्शित केलं नाही, तर माझा उद्देश योगविज्ञानाचे प्रात्यक्षिक दाखवणे हा आहे. पुढेही ते म्हणाले की प्राचीन काळापासून योगपद्धतींचा अभ्यास सुरू असला तरी हे सर्व विज्ञानातील सर्वश्रेष्ठ विज्ञान आहे. योगपद्धती ही अंधश्रद्धा किंवा पंथवादावर आधारित नसून आधुनिक शास्त्रज्ञही सांगू शकणार नाहीत अशा गोष्टी योगपद्धतींद्वारे प्राप्त करता येतात. ते म्हणाले, या विज्ञानाद्वारेच आपल्यातील ज्ञानपूर्ण अवस्थेचा साक्षात्कार होत असतो. स्वामी राम यांना पाहून मी खरोखर प्रभावित झालो होतो. मी त्यांच्याकडे आशीर्वाद मागताच गंभीर आवाजात ते म्हणाले, साधूजनांच्या संगतीत राहणे हाच तुझ्या आध्यात्मिक मार्गाचा पाया आहे. त्यांनी आशीर्वाद देण्याची मुद्रा केली आणि म्हणाले, साधूंचे आशीर्वाद तुझ्या मार्गातील सर्व अडथळे दूर करतील. संमेलनाच्या केंद्राजवळ वडाचे एक झाड होते. प्रत्येक रात्री मी एकटाच त्याखाली झोपायचो. पहाटे ससाण्याच्या ओरडण्याने मला जाग यायची. पंख पसरून तो आकाशात उंच भरारी मारीत असे. केंद्राचे दार उघडण्याची वाट पाहत दिल्लीच्या वाऱ्यात बसून मी ध्यान करायचो. नवी दिल्लीतील सर्वात मोठ्या सभागृहात विज्ञान भवनात संमेलनाचा अंतिम टप्पा ठेवला होता. उपस्थित योग्यांचे आशीर्वाद आणि त्यांच्याकडून ज्ञान प्राप्त करण्याकरिता त्या दिवशी सायंकाळी 3000 लोक आले होते. कार्यक्रमाचा संचालक ख्रिस्तोफर हिल्स याने एकावेळी एकाच कक्षात एवढ्या आध्यात्मिक गुरूंच्या सान्निध्यात राहण्याचे सद्भाग्य मिळाले असल्याची जाणीव करून दिली. आश्चर्य म्हणजे त्यांनी सरळ घोषणा केली की कार्यक्रम ठरलेल्या वेळीच म्हणजेच ठीक 7 लाच संपेल. त्यावेळी आम्हाला माहीत नव्हते, परंतु त्याला कुठून तरी बातमी आली होती की त्याला आणि इतर स्वामींना 8 वाजता गोळ्या घालून मारण्यात येईल. पण इतके स्वामी व योग्यांचा कार्यक्रम आणि तोही भारतामध्ये वेळेत संपणे शक्य तरी आहे का? प्रत्येकाला बोलायची संधी मिळणे अशक्य आहे हे समजल्यावर एक योगी उभा राहिला आणि ख्रिस्तोफर हिल्सला त्याने शिव्यांची लाखोली वाहिली. बिचारा ख्रिस्तोफर प्रत्येकाला संतुष्ट करण्याचा प्रयत्न करीत असूनही त्याच्याविषयी असंतोष खदखदत होता. 7 ला अवघी काही मिनटे उरलेली असताना ख्रिस्तोफरने माईक हातात घेतला. अस्वस्थपणे क्षणभर उभा राहिला. अखेर त्याने संमेलन समाप्त होण्याची वेळ आली आहे अशी घोषणा केली. एक स्वामी ओंकाराचे उच्चारण करू लागले. मला समजले होते की ईश्वरी चेतनेशी आपली चेतना एकरूप करण्यासाठी ओंकाराचा उच्चार करतात. कार्यक्रम काटेकोरपणे वेळेत समाप्त झाल्याने ज्यांची बोलायची संधी हुकली होती ते संतप्त झाले. ओंकाराचा उच्चार होत असतानाच काही योग्यांनी माईक हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे एकच गदारोळ उडाला. हातात माईक मिळताच एकजण राजकारणी नेत्याप्रमाणे बोलू लागला. बोलताना त्याचे डोळे जणू काही आग ओकीत होते. हताश प्रेक्षक व्यासपीठावरील योग्यांचे युद्ध पाहत होते. जगात शांतता आणि समन्वय आणू इच्छिणारी हीच का ती मंडळी होती? काय बोलावे अथवा काय करावे हे कोणालाच समजत नव्हते. भिक्खू विवेकानंद आणि मी केवळ नापसंतीने माना हलवीत होतो. माझ्या निरागस अपेक्षांचा चुराडा झाला होता. अखेर ख्रिस्तोफर हिल्सने धाडसाने माईक हिसकावला. सॉकेटमधून तार सरळ तोडूनच टाकली आणि तो मंचावरून मागे अक्षरशः पळून गेला. संमेलन अशा प्रकारे संपले. कार्यक्रम संपल्यानंतर मी त्या गोंगाटातून बाहेर पडलो. एका रिकाम्या कक्षात मला एक सत्पुरुष भेटले. उंचेपुरे, सडपातळ, लांबलचक पांढरे केस, वाढलेली दाढी आणि भगवी वस्त्रे असे त्यांचे रूप होते. थेट वेदांमधील वर्णनातून अवतरल्याप्रमाणे मला वाटले. स्वामी सच्चिदानंदांनी प्रसन्नपणे हसून आणि प्रेमळ कटाक्ष टाकून माझे स्वागत केले. हिमालयातील प्रसिद्ध संत स्वामी शिवानंदांचे ते शिष्य. स्वामी सच्चिदानंदांनी योगविज्ञानाचा पाश्चात्य देशात प्रचार केला. आता त्यांचे शिष्य संपूर्ण विश्वात पसरले होते. ते विविध धर्मांच्या लोकांना आत्म्याची एकात्मता या ब्रीदाखाली एकत्र आणतात. पोप बरोबर झालेल्या प्रथम भेटीत त्यांनी सर्व ख्रिस्तीपंतांना एकत्र आणण्याच्या पोपच्या प्रयत्नांची विशेष प्रशंसा केली आणि लागलीच म्हणाले, आता तुम्ही संपूर्ण विश्वाला एकत्र का नाही आणत? केवळ ख्रिस्ती लोकांनी एकत्र यावे एवढेच नव्हे, तर धार्मिक समन्वय साधण्याकरिता सर्वांनी एकत्र यायला हवे. वुडस्टॉक रॉक फेस्टिवल या हिप्पी लोकांच्या संगीताच्या कार्यक्रमातील उपस्थितीमुळे या स्वामींची वुडस्टॉक गुरु अशी ख्याती झाली होती. संयोजकांनी त्यांना प्रथम भाषण करण्याची विनंती केली, जेणेकरून ते शांततापूर्ण वातावरण निर्माण करू शकतील. हेलिकॉप्टरने संगीत उत्सवाच्या स्थानी आल्यावर त्यांनी पाहिले, समोर हजारो लाखो हिप्पी युवक उपस्थित आहेत. आपल्या भाषणात त्यांनी विश्लेषण केले की शब्दध्वनी कशाप्रकारे विश्वाचे नियंत्रण करतो आणि अमेरिका कसे सध्या जगाचे नेतृत्व करीत आहे. पुढे अमेरिकन तरुण वर्गाला त्यांनी आवाहन केले की त्यांनी आपल्या संगीताद्वारे शांतता आणि आनंद प्रस्थापित करावा. ते म्हणाले, शांततेकरिता लढण्याची आवश्यकता नाही, त्यासाठी प्रथम अंतरात शांतता शोधावयास हवी. विश्वयोग संमेलनामध्ये मी बारकाईने पाहिले होते. त्या संपूर्ण गदारोळात स्वामींनी आपली थोरवी अबाधित ठेवली होती. कोमल स्वरात ते मला म्हणाले, दुर्दैवाची गोष्ट आहे, तुला ही सर्व हाणामारी पाहावी लागली. कृपया समजण्याचा प्रयत्न कर. प्रत्येकाचा प्रगतीचा एक विशिष्ट स्तर असतो. साधकांमध्ये देखील आपण सर्वांना परिपूर्ण समजू नये. आपण इतरांच्या दोषांवर बोट ठेवले तर आपणही एका सापळ्यात अडकतो. चांगल्या चारित्र्याच्या लोकांवर आपली श्रद्धा ठेवणे इष्ट. अशा प्रकारे आपली योगसाधना चालू ठेव. त्यांची चर्या शांत होती. त्यांच्या हळूवार पण सामर्थ्यशाली बोलण्याच्या शैलीने मला प्रभावित केले. त्यांनी मला उपदेश केला की आपण आनंद, प्रेम आणि ज्ञानाने संपन्न असे जीवात्म्य आहोत, परंतु शरीर आणि मनाशी तादात्म्य झाल्यामुळे आपल्याला या गोष्टीचे विस्मरण झाले आहे. आपली मूळ स्थिती उत्तम होती, ती आता आपण गमावून बसलो आहोत, म्हणून अधम आहोत. योग आणि धर्माचे सार म्हणजे आपण आत्मा आहोत ही स्थिती प्राप्त करणे. योग म्हणजे आत्म्याचे शुद्धीकरण. त्यांनी ठासून सांगितले की आपला मूळ स्वभाव समजून घेण्याकरिता आपल्या मनाचा स्वार्थाकडील कल नियंत्रित केला पाहिजे. सर्व चिंता आणि विवंचनांचे एकच कारण आहे, स्वार्थीपणा. साक्षात्कार प्राप्त करण्यासाठी त्यांनी जी पद्धत शिकवली ती इंटिग्रल योग म्हणून विख्यात झाली. यामध्ये 6 योग पद्धती एकत्रित केल्या आहेत. स्वामी सच्चिदानंदांनी साध्या सोप्या भाषेत आणि कित्येकदा विनोद करीत अध्यात्माचे सूक्ष्म विश्लेषण मांडले. कृतज्ञ होऊन मी त्यांचा निरोप घेतला. ताट उभे राहत आपल्या सडपातळ हातांची मोहक हालचाल करीत स्वामी म्हणाले, प्रामाणिकपणे आणि शिस्तीने साधना कर. खरा योगी सर्वोच्च कोटीचे आचरण करीत असतो. नंतर डोळे मिटून त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि आशीर्वादाची मुद्रा करीत म्हणाले, रिचर्ड, तू खूप लांबून आला आहेस, तुला तुझ्या हृदयाचा खजिना प्राप्त हो. त्या रात्री भिक्खू विवेकानंद आणि मी विश्वप्रसिद्ध लेखक आणि वक्ते जे कृष्णमूर्ती यांच्या भाषणाला गेलो. हा कार्यक्रम दुसऱ्या एका ठिकाणी होता. आम्ही त्या विशाल मंडपात प्रवेश केला आणि दुसऱ्या रांगेतील खुर्च्यांवर बसलो. मंडप भरू लागला. मी पाहिले, माझ्या बाजूला एक 60 वृद्ध बसला आहे. त्याचे नाव दिलीप. त्याने मला विचारले, तुला जे कृष्णमूर्तींच्या जीवनाबद्दल ऐकायला आवडेल का? ते माझे गुरु आहेत. अवश्य, मी उत्तरलो. त्याने पायांची आडी घातली, पाठ टेकीत तो सांगू लागला. कृष्णमूर्तींचा जन्म 1895 दक्षिण भारतात झाला. प्रसिद्ध सूक्ष्मदर्शी चार्ल्स लेडबीटर याने त्यांचे गुण लहान वयातच ओळखले. चार्ल्स आणि थिऑसॉफिकल सोसायटीचा प्रमुख ॲनी बेझंट या दोघांनी या मुलाला गौरविले. या दोघांच्या मते हा मुलगा म्हणजे ज्या सद्गुरूंनी येशू ख्रिस्ताच्या माध्यमाने कार्य केले होते त्यांचे एक माध्यम होते. ॲनी बेझंटनी या मुलाचे शिक्षण इंग्लंडमध्ये पार पाडून नंतर त्याला जगासमोर प्रस्तुत केले. हजारो लोकांनी त्याला उद्धारक म्हणून स्वीकारले आणि त्याच्याकरिता ऑर्डर ऑफ द स्टार ही संस्था स्थापन करण्यात आली. वयाच्या 27व्या वर्षी त्यांनी औपचारिकरित्या स्वतःला आध्यात्मिक उपदेशक म्हणून स्वीकारले आणि काही काळातच त्यांचे 60,000 अधिक अनुयायी झाले. दिलीप थोडेसे पुढे वाकून म्हणाला, पण 1929 त्यांनी आपल्या गुरुपदाचा त्याग करून आपली संस्था बंद केली. आणि जे कृष्णमूर्ती मंचावर आल्यामुळे सर्वजण एकदम उठून उभे राहिले. ते 75 वयोवृद्ध, काहीसे ठेंगणे आणि सडपातळ होते. नेहरू जॅकेट आणि ढगळ विजार त्यांना अतिशय शोभून दिसत होती. गुळगुळीत दाढी केलेल्या त्यांच्या चेहऱ्यावर वृद्धत्वामुळे काही सुरकुत्या दिसत होत्या. बहुतांश पांढरे केस पाहून ते फार मोठे विद्वान असल्याचे जाणवत होते. त्यांचे कोमल डोळे उत्साहाने चकाकले आणि त्यांनी ब्रिटिश ढबीमध्ये इंग्रजीत सर्वांचे स्वागत केले. त्यानंतर काही मिनिटांतच त्यांनी क्रांतीचे आवाहन केले. आपली वळलेली मूठ हलवीत ते गरजले, तुमच्या देशात प्रमाणाबाहेर गुरु झाले आहेत. त्यांनी तुम्हाला काय करावे, काय विचार करावा आणि काय साधना करावी हे सांगितले आहे, तेच हुकुमशाह आहेत. मंडपात नीरव शांतता पसरली. सत्याच्या प्रदेशात जाण्यासाठी वाटाच नाहीत. योग साधना, ज्यामध्ये प्राणायाम आणि आसने करावी लागतात, या निव्वळ शरीर आणि मनाच्या कसरती आहेत. आश्रम आणि मठ हे मनाचे तुरुंग आहेत. ते थांबले आणि माझ्यावर दृष्टी टाकीत म्हणाले, जेव्हा तुम्ही ध्यान लावण्याची एक पद्धती स्वीकारता तेव्हा ते ध्यान राहतच नाही मुळी, ते सर्वता व्यर्थ आणि फोल ठरते. त्यांनी एक गोष्ट सांगितली, एकदा शैतान आणि त्याचा मित्र दोघे रस्त्याने चालत होते. मित्राने पाहिले की त्यांच्यासमोर एका मनुष्याने रस्त्यावरून काहीतरी चकचकीत वस्तू उचलली. त्याने शैतानाला विचारले की त्या माणसाला काय मिळाले होते. शैतान म्हणाला, त्याला सत्य सापडले आहे. मित्र म्हणाला, अरे मग तुझ्याकरिता वाईट नाही का ठरणार. शैतान म्हणाला, छे छे, आता त्याला मी त्या सत्याचे व्यवस्थापन कसे करायचे यात गुंतवून ठेवीन. आपला मुद्दा अधिक ठासून सांगण्यासाठी कृष्णमूर्तींनी डोळे बंद केले आणि सावकाश सांगू लागले, आपल्याला आपल्यात क्रांती करायला हवी. आपले जीवनच इतके उथळ असले तर कसे काय शक्य आहे. अनेक वर्षे ऑफिसमध्ये काम करायचे आणि उथळ पोकळ जीवन कंठायचे. पुढे वाकून ते म्हणाले, कोणतीही संस्था, पंथ, विचारप्रणाली, पुजारी, कर्मकांड, तत्त्वज्ञान अथवा मनोविज्ञान पद्धती मनुष्याला ज्ञानवंत करू शकत नाही. त्यासाठी निरीक्षण करून आपल्याच मनाचा नीट अभ्यास करायला हवा. ही गोष्ट बुद्धीचे विश्लेषण किंवा आंतरिक शस्त्रक्रिया करून जमणारी नाही. माझा मित्र भिक्खू विवेकानंदावर असल्या भाषणाचा काय परिणाम होईल या विचाराने माझा थरकाप उडाला. अखेर तो एका मठाचा संचालक आणि हजारो भिक्खूंचा गुरु होता. तो अनुयायांना संघटितरित्या ध्यानक्रिया शिकवित होता. मी वळून त्याच्या कानात पुटपुटलो, भिक्खू, तू ज्याकरिता आपले आयुष्य समर्पित केले आहेस त्या सर्वच गोष्टीवर यांनी हल्ला चढविलाय, तुला काय वाटते. भिक्खूने डोळे मोठे करून आश्चर्य व्यक्त करीत म्हटले, ते म्हणत आहेत ते खरे आहे. मी चपापलो, तू आता करणार तरी काय. एकदम गंभीर चर्या करीत तो म्हणाला, मला याचा नीट विचार करावा लागेल. पुढचे काही दिवस आम्ही दोघांनी कृष्णमूर्तींची अनेक भाषणे ऐकली. त्यांनी आपल्या वक्तृत्वात थक्क करणारा तर्कवाद मांडला. ते कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देऊ शकतात, कोणत्याही वादात प्रतिस्पर्ध्यांना हरवू शकतात अशी त्यांची खाती असली तरी व्यक्ती म्हणून ते सौम्य, प्रेमळ आणि विनोदी होते. मी त्यांच्या उपदेशावर विचार करू लागलो. पौर्वात्य वाङ्मयात अनेक ज्ञानसंपन्न संतांची चरित्रे आढळतात. या संतांनी धर्माचे आणि एका विशिष्ट गुरूंचे काळजीपूर्वक अनुशीलन आणि सेवा केल्याची प्रत्यक्ष उदाहरणे दिसतात. केवळ एका माणसाच्या सांगण्यावरून मी त्या सर्वांचा अव्हेर कसा करू? काही का असेना. कृष्णमूर्तींनी माझ्या मनावर एक गोष्ट बिंबवली. आध्यात्मिक जीवनात उथळपणाला कोणतेच स्थान नाही. आपण वैयक्तिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे. केवळ बाह्यकृतीवर अवास्तवपणे आसक्त झालो तर त्याच्या अस्तित्वाचा विशिष्ट हेतूच आपण समजू शकणार नाही. तो म्हणजे हृदय शुद्धी करणे. एकदा मी भिक्खूसोबत पिंपळाखाली बसलो होतो. मी विचारले की त्याने काय ठरवले आहे. आपल्या भिक्षापात्राच्या काठावरून बोट फिरवीत तो म्हणाला, होय रिचर्ड, माझा विचार आता पक्का आहे. मी परत थायलंडला माझ्या मठात जाणार आहे. खरंच? कृष्णमूर्तींच्या उपदेशाबद्दल तुझा काय विचार झाला आहे? विचारांच्या मार्गावर मध्येच कुठेतरी पाहत तो थांबला आणि मग म्हणाला, मी कृष्णमूर्तींच्या उपदेशाचे पालन करणार आहे. ओठांवर एक मिस्किल हास्य आणीत तो म्हणाला, कसे ते सांगू? हो हो प्लीज. आपल्या मधुर थाई धाटणीत तो विनोदाने म्हणाला, मी त्या उपदेशकाच्या उपदेशांचाच त्याग करणार आहे जो आपल्याला असा उपदेश देतो की आपण उपदेश आणि उपदेशकांचा त्याग करावा. त्या दिवशी मी भिक्खूचा निरोप घेतला आणि शहराचे व्यापार केंद्र कॅनॉट सर्कस या ठिकाणी आलो. एका अशोक वृक्षाखाली बसून मी घरी एक पत्र लिहिले. भारत माझ्यावर जी छाप टाकीत आहे ती मी शब्दात वर्णन करू शकत नाही. मी एवढेच सांगू शकतो, तुम्हा सर्वांकरिता माझ्या हृदयात भरपूर प्रेम आहे. ईश्वर चरणी हीच प्रार्थना. तुमचे सर्व काही क्षेमकुशल असो. रिचर्ड. नवी दिल्ली, भारत, डिसेंबर 1970. इंग्रजांनी या कॅनॉट सर्कसची रचना केली होती. एका विशाल वर्तुळाप्रमाणे असणारे एका जागेच्या मधोमध एक उद्यान आहे. आतील पायवाटेवर चालताना माझे लक्ष एका हस्तलिखित फलकावर सहज गेले. यस यस ब्रजवासी अँड सन्स रिलिजियस आर्टवर्क. पायवाटेला लागून 8x10 शेकडो चित्रे होती. मला जवळून बघावीशी वाटली. ही सर्व चित्रे अद्भुत शक्तींची होती. मी कधीच पाहिली नव्हती. विचित्र असूनही सुंदर होती. त्या चित्रांनी एका वेगळ्याच विश्वाची द्वारे माझ्यासाठी उघडली. ते आगळे विश्व रंगीबेरंगी, गूढ आणि जादुई वाटत होते. त्यापैकी एक चित्र आपल्या ध्यानासाठी घ्यावे असे माझ्या मनात आले. पिशवीत डोकावून पाहिले तर एकच चित्र विकत घेण्याइतकी चिल्लर माझ्याकडे होती. कोणते चित्र घ्यावे हे नक्की करण्यास मला एक तास लागला. एका चित्रात एक सुंदर स्त्री आपल्या 8 हातात खड्ग, परशू आणि भाले घेऊन सिंहावर आरूढ झाली होती. एका चित्रात एक जाडसर व्यक्ती एका उंदरावर बसली होती. त्या व्यक्तीचे मस्तक हत्तीचे होते. एक अतिशय सुंदर मनुष्य होता, ज्याचा रंग निळा, 4 हात आणि सुंदर आभूषणांनी अलंकृत अनेक फणे असलेला नागावर पहुडला होता. एका चित्रात एक शांत योगी ध्यानमग्न अवस्थेत गळ्यात सर्प घालून आणि डोक्यावर चंद्र धारण करून बसला होता. त्याच्या जटातून पाणी वाहत होते. एका चित्रात एक वानर, ज्याने मुकुट घातलेला होता, डोळे भक्तिभावाने चमकत होते, आकाशातून उडत असताना हातात पर्वत घेऊन लिलया चालला होता. चित्रांचा ढीग आणखी पाहत गेल्यावर मला एक चित्र आढळले. एका व्यक्तीला अनेक मस्तके आहेत आणि ती सर्व वेगवेगळ्या योनींची. तिला अनेक हात आहेत तर भयंकर लोक त्या व्यक्तीच्या आग ओकणाऱ्या मुखात प्रवेश करीत होते. ही कला वर्णन करणे शक्य नव्हते. या व्यक्तीवर विश्वास ठेवणेही कठीण झाले. ही दंतकथा अथवा परिकथेतील पात्रे होती का? मला काहीच माहीत नव्हते. पण या कलेमागे काहीतरी स्फूर्ती होती. यापैकी मी केवळ एकच कसे काय निवडू शकणार? अचानक त्या ढिगातून एक चित्र निघाले. त्यातील व्यक्तीने मला इतरांपेक्षा अधिक आकर्षित केले. या सुंदर व्यक्तीची अंगकांती निळी, डोक्यावर मोराचे पीस, हातात बासरी असून तो एका नदीकिनारी उभा होता. त्याच्या मागे एक प्रेमळ कटाक्ष टाकणारी पांढरी शुभ्र गाय होती. त्या मंतरलेल्या वनावर पूर्ण चंद्र मोत्यासारखा प्रकाश टाकीत होता. हे चित्र पाहून माझे डोळे भरून आले. चित्रातील मनुष्य जणू काही माझा आत्मा भारून टाकीत होता. मला असे का होत होते? मला वाटले तो मला बोलावीत आहे, पण कसा? ते तर केवळ एक चित्र आहे, आणि ते देखील एका अशा काल्पनिक व्यक्तीचे ज्याला मी ओळखतही नव्हतो. त्याचे नाव एका प्राचीन लिपीत खाली लिहिले होते, पण ते काही मला वाचता आले नाही. मी चित्रे विकणाऱ्याला माझ्याकडील सर्व पैसे दिले, पण ते पुरेसे नव्हते. तो हसला. त्याने माझ्या हातात ते चित्र दिले. प्रवासात मी ते माझ्याजवळ सदैव ठेवणार होतो. चित्रातील मनुष्य कोण होता? खूप काळापर्यंत याचे उत्तर एक रहस्य राहणार होते.